चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाला प्रति क्विंटल 450 रुपये दर घोषित करण्याची भाकियूची मागणी। भाकियूच्या मासिक बैठकीमध्ये ऊस दर वाढवण्यासह विविध मुद्द्यांवर विचार करून शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली। बुधवारी लोणवी यांच्या बंगल्यावर आयोजित बैठकीमध्ये पुढच्या हंगामासाठी उसाचा दर 450 रुपये प्रति क्विंटल करावा, कारखाना 15 ऑक्टोबर पासून सुरू करावा अशी मागणी करण्यात आली। वाढलेले वीज दर तसेच करार शेती अध्यादेश परत घेणे, सततच्या ट्रिपिंग समस्येचे निराकरण करून थांबलेल्या घरगुती वीज लाईन पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। त्यांनी सांगितले की घरगुती वीज ग्राहकांचे मीटर 2019 मध्ये बसवण्यात आले, पण वीज बिल 2018 पासूनच वसूल केले जाते। बैठकीमध्ये वीज ग्राहकांकडून घेतलेले अधिक पैसे पुन्हा परत करणे, जनावरांकडून पिकांचे नुकसान थांबवणे, निराधार पशूंना गोशाळेत पाठवण्याच्या मागण्या करण्यात आल्या। यावेळी दर्शन सिंग, फौजी राणा सिंग, मुक्तियार त्यागी, सुखदेव सिंग, लियाकत अली, रणजीत सिंग, भूपेंद्र सिंग, विजेंद्र सिंग, गुरुदेव सिंग आदी उपस्थित होते।